camera.
सेलेब कट्टा।
येस, आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत। ती सुद्धा तिच्या घरूनच गप्पा मारते, बाय द वे 21 दिवसांचा लॉकडाऊन ती सुद्धा फॉलो करते। मी सुद्धा तुमच्या बरोबर माझ्या घरूनच गप्पा मारते। आणि आता तेजू, मला हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट शूटिंग व्यतिरिक्त तू सगळ्यात जास्त मिस करते या लॉकडाऊन मध्ये, ती कुठली?
गाडी काढून बाहेर जाणं, ड्राईव्ह ना जाणं, आय एम मिसिंग थोडस जंक फूड सुद्धा। वन्स इन द ब्लू मून चीटिंग डे ला कधीतरी बाहेरून काहीतरी छान ऑर्डर करी आणि खाऊया असं वाटतं। त्यातलं काहीच आत्ता करता येत नाही, ही गोष्ट मी मिस करते
बिलकुल। आणि आता हा लॉकडाऊन संपल्यानंतर पहिली गोष्ट तू काय करणार आहेस?
रिसेंटली मी नवीन बाईक घेतली आहे, तर मी बाईक राईडला जाणार आहे।
सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत, आणि त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।